गाने तो ट्रेंडिंग आप एंजॉय कर रहे हैं सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, महक लौट कर आ चुकी है।
रेड एफएम एमएच 93.5
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर, महक फिर से एक बार आ चुकी है। मैंने आपसे पूछा था कि आप आपके लाइफ में किस बात के लिए मुहूर्त ढूंढ रहे हैं, किस बात के लिए वो शुभ घड़ी के इंतजार आप कर रहे हैं।
निकुंज,
हाय, बोल निकुंज।
आमच्या घरी ना म्हणजे ड्रायव्हिंग म्हणजे कुठं बाहेर जायचं असेल गावाला त्यासाठी पंचांग बघ दर म्हणजे आम्ही कुठे तेव्हाही बाहेर जातो तेव्हा पंचांग बघतो आणि सक्सेसफुल होतच ते, कधी कधी होत नाही ते।
अच्छा अच्छा अच्छा, मग जर का त्याच्यामध्ये मुहूर्त नाही सापडला तर मग प्लॅनच कॅन्सल होतो डायरेक्ट।
हो,
लाईफ मध्ये अजून दुसरी कुठली गोष्ट आहे ज्यासाठी तू मुहूर्त शोधतोय? आता
मी अभ्यास करण्यासाठी
अभ्यासासाठी मुहूर्त लागतो कमाल आहे कमाल आहे, पास होतोस की नाही तू?
हो ना, मी मला टेंथ मध्ये 96% आहे।
वा वा वा, म्हणजे तुझा जो मुहूर्त आहे ना तो खूप चांगला कामाला येतोय म्हणतायत।
हो,
थँक्यू सो मच निकुंज।
थँक्यू,
बाय
बाय।
निकुंज जो है ना पढ़ाई करने के लिए भी मुहूर्त ढूंढते हैं, म्हणजे मला खरं तर ना प्रत्येक एका स्टुडंटची ही कहानी आहे की काय असं वाटलं, प्रत्येक एक स्टुडंट असंच म्हणत असतो की नाही आता करूयात अभ्यास, नंतर करूयात, अजून 5 मिनिटांनी करूयात, आणि असं करत करत अख्खा दिवस निघून जातो आणि मग एक्झाम तोंडावरती येते। तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी मुहूर्त बघताय सांगा, 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।